श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। पंधराव्या अध्यायाचा 15वा श्लोक सुरू आहे आणि परमात्मा सांगत आहे की ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही माझ्यापासूनच प्रकट होतात। मनुष्य कितीतरी जन्माची जर पुण्याची पुंजी असेल तर स्वतःला असं समजतो की मी एक आत्मा आहे, पण याखेरीज विषयामध्ये गुंतला, इंद्रियाच्या उपभोगामध्ये गुंतला तर त्याला असं वाटते की मी हा देहच आहे। पण दोन्ही ठिकाणी मी आत्मा आहे किंवा मी देह आहे, या दोन्ही ठिकाणी असणारा कॉमन मी तो मी आहे। काय म्हणताय देव? सर्वांच्या हृदयी असणारा कोणी देह तादात्म्यावर असो किंवा कोणी आत्म तादात्म्यावर असो, ज्याला कोणाला वाटत असेल की हा मी आहे, तर तो मी शब्दाने ज्याला इंगित केलं जाते तो मी परमात्मा आहे, हेच देव आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते। आता 15व्या श्लोकाचा उरलेला भाग आज आपण घेणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। पै विश्व घेऊन गेला मागे सी, तया चोराते कवणके गिवसी, जे कोणी एकी दशायसी शुद्धते मी। ऐसे जड़ा जड़ व्याप्ती रूप करीता कैवल्यपती, ठीकेली निरूपहिती आपुल्या रूपी। तो आगवाची बोधू सहसा अर्जुनी मटला कैसा, व्योमींचा चंद्र दयो जैसा क्षीरार्णवी। का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद तसे बोधू। तरी बाप वस्तू स्वभावो फावे तव तव गोडिये थावो, म्हणोनी अनुभवीयांचा रावो अर्जुन म्हणे। मागासह जो विश्व घेऊन गेला त्या चोराला कोण कोठे शोधील? अशी जी कोणी एक शुद्धावस्था आहे ती मी आहे। याप्रमाणे मोक्षाच्या स्वामींनी त्या श्रीकृष्णांनी चराचरामधील आपल्या व्याप्तीचे वर्णन करता करता आपल्या निरुपाधिक रूपामध्ये त्या व्याख्यानाचे पर्यवसान केले। निरुपाधिक रूपा म्हणजे परमात्मा, श्रीकृष्ण परमात्मा हे निरुपाधिक रूप होतं आणि त्या निरुपाधिक रूप असून सुद्धा त्यांनी हे सांगितलं की ते ज्ञान असो किंवा अज्ञान, कोणी ज्ञानी असो किंवा अज्ञानी, त्याच्या सर्वांमध्ये अशा सर्वांमध्ये मीच मी व्याप्त आहे। तो सर्व बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा उमटला म्हणाल तर आकाशातील चंद्राचा उदय जसा क्षीर समुद्रामध्ये प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे सगळा बोध अर्जुनाच्या हृदयामध्ये उमटला। अथवा ज्या भिंतीवर चित्रे काढली आहेत त्या भिंतीच्या समोरील भिंत जर आरशासारखी प्रतिबिंब ग्रहण करणारी अशी चकचकीत असेल तर तिच्यामध्ये त्या चित्राचे प्रतिबिंब जसे स्वच्छ उमटेल त्याप्रमाणे अर्जुनाच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेला एक एक बोध नांदत होता। तरी काय आश्चर्य आहे, पहा की ते वस्तूचे स्वरूप जो जो अनुभवास येते तो तो त्याच्या संबंधीची गोडी अधिक बढावत जाते आणि म्हणूनच अनुभवांचा राजा अर्जुन आणखी आणखी विचारू लागला, त्याला आणखी आणखी इच्छा होऊ लागली की हे आणखी आणखी जाणावं आपण। जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता, स्वरूप प्रसंगता बोलिले देवो, ते एक वेळ अव्यंगवाणी कि किजो का मज सांगणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले पै अर्जुना माही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय कीजेन जोडे पुसते ऐसे आजी मनोरथांसी फळ जोडलासी तू केवळ जे तोंड भरूनी निखळ आलासी पुसो जे अद्वैतावरी ही भोगिजे ते अनुभवीचे तू विरजे पुसोनी मज माझे देतासी सुख। महाराज, आपल्या व्यापकपणाचे वर्णन आपण करीत असता प्रसंगानुसार आपण आपले जे निरुपाधिक स्वरूप सांगितले तेच निरुपाधिक स्वरूप मला पुन्हा एक वेळा काही न्यून न ठेवता सांगा। येथे असे अर्जुन म्हणाला तेव्हा द्वारकेचे राजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, अर्जुना, हे खूप चांगलं केलंस। आम्हाला देखील मोठ्या कौतुकाने नेहमी याविषयी बोलायला आवडते, परंतु काय करावे तसा विचारणारा कोणी मिळत नाही। आमची जी निरुपाधिक स्वरूप वर्णन करण्याची इच्छा ती सफल करणारा आज तू एकटाच भेटला आहेस, कारण की तू मोठ्या हौसेने केवळ हे निरुपाधिक स्वरूपच विचारले आहे। अद्वैताही पलीकडला जो अनुभव भोगायचा तो अनुभव घेण्यास तू सहाय्य करणारा आहेस, आणि निरुपाधिक स्वरूपाविषयी प्रश्न विचारून तू माझे सुख मला देत आहेस। जैसा रिसालिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी तुआ नेणूनी पुसावे मग आम्ही परी सौ बैसावे तो गा हा पाडू नव्हे सोयरेया ऐसे म्हणोनी आलिंगिले कृपा दृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलिले अर्जुनेसी पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एकार्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक। ज्याप्रमाणे आरसा जवळ आला असता आपल्या दृष्टीने आपले स्वरूप आपल्याला दाखवतो किंवा आपल्या दृष्टीने आपले स्वरूप आपल्याला दिसू लागते, त्याप्रमाणे शुद्ध संवाद करणाऱ्यांमध्ये तू श्रेष्ठ आहेस अर्जुना। तुला ही गोष्ट कळत नाही म्हणून तू ती विचारावीस आणि मग ती गोष्ट तुला ऐकविण्याकरता आम्ही सांगावी। आवडते अर्जुना तशातला हा प्रकार नाही। असे म्हणून देवाने अर्जुनाला आलिंगन दिले आणि कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिले आणि मग अर्जुनाशी देव काय बोलले, काय म्हणाले, जसे दोन ओठ पण बोलणे एक, दोन पाय पण चालणे एक, त्याप्रमाणे तू विचारणारा आणि मी सांगणारा ह्या आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे। पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे। याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना, आम्ही आणि तू, मी आणि तू एक वस्तुरूप आहोत, आपल्या दोघांमध्ये काहीच फरक नाही असे तू समज। या प्रसंगी व्याख्यान करणारा उपदेशक मी आणि प्रश्न करणारा श्रोता तू असे तुला तत्वतः दोघेही वेगवेगळे वाटत असेल, पण तसं नाही, आपण दोघेही एकच आहोत। ऐसा भुलला देवो मोही अर्जुना ते आलिंगुनी ठाये मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे जाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासेल थिते आधीचा महायया काही नरनारायणासिने नाही परी आता जिरो माझ्या ठाई वे गुहा माझा। या बुद्धी सहसा श्री कृष्ण म्हणे वीरेशा पैगा तो तुआ कैसा प्रश्न केला। जो अर्जुन कृष्णी विरत होता तो परतो निया मागुता प्रश्नावळीची कथा ऐको आला। अशा रीतीने प्रेमाने भुलून जाऊन देव अर्जुनाला मिठी मारू लागले आणि मग बिचकले आणि मनातल्या मनात म्हणाले की हे ऐक्याचे प्रेम या ठिकाणी बरे नाही, कारण देवाला अर्जुनाकडून युद्ध करून घ्यायचं होतं। हे ऐक्याचे प्रेम या ठिकाणी काही उपयोगाचे नाही। कोणत्याही पदार्थाला मीठ लावले असता त्या पदार्थाला रुची येते, तरी पण उसाच्या रसाच्या बनलेल्या ढेपीला रुचीकरिता मीठ लावणे हे वाईट आहे, कारण त्या योगाने गुळाला रुची न येता गुळाच्या असलेल्या गोडीचा नाश होतो। त्याप्रमाणे ऐक्याचे जे हे प्रेम आहे हे भलेही चांगले आहे, परंतु संवादाच्या प्रसंगी ते चांगले नाही, कारण त्यामुळे संवाद सुखाची असलेली गोडी नाहीशी होईल। आम्ही नारायण आणि हा अर्जुन नर असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये मूळचाच भिन्नपणा नाही, पण ही माझी ऐक्य प्रेमाची उकळी माझ्या ठिकाणी आता नाहीशी हो। अशा या बुद्धीने श्रीकृष्ण परमात्मा एकदम म्हणाले, हे वीरश्रेष्ठ अर्जुना, तो प्रश्न तू कसा केलास? जो अर्जुन श्रीकृष्ण स्वरूपामध्ये देहबुद्धी विसरून गेला होता, नाहीसा होऊन गेला होता, देवांशी अगदी ऐक्याला आला होता, तो आपण केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकण्याकरिता पुन्हा माघारी देहबुद्धीवर आला। एरवी तो पूर्णपणे देवाच्या स्वरूपामध्ये समर्पित झाला होता। एथ सद्गदे बोले अर्जुने जी जी म्हणितले निरूपाधिक आपुले रूप सांगा। यया बोला तो शारंगी तेची सांगावया लागी उपाधी दोही भागी निरूपितसे। पुसिलिया निरूपहित उपाधी का सांगे येथ हे कोणाही प्रस्तुत गमे जरी। तरी ताकाचे अंश फेडणे याची नावलोणी काढणे चोखाची शुद्धी तोडणे कीडची जीवी। बाबुळीची सारावी हाते परी पाणी तवसे आईते अभ्रची जावे गगनते सिद्धची की। यावर अर्जुनाचा कंठ दाटून आला आणि तो देवाला म्हणू लागला, महाराज आपले निरुपाधिक स्वरूप परत तुम्ही मला एकदा सांगा असे मी तुम्हाला विचारले होते। आणि असे अर्जुनाने म्हटल्यावर तो शारंगधर श्रीकृष्ण तेच सांगण्याकरिता उपाधी दोन प्रकारांनी सांगायला लागले। उपाधी त्यांनी काय विचारलं होतं, निरुपाधिक स्वरूप, आणि देव काय सांगतात, उपाधी। आता अर्जुनाने खरे तर निरुपाधिक स्वरूप त्याच्या संबंधाने प्रश्न विचारला, पण देव येथे उपाधी का सांगत आहे असे जर कोणाला वाटत असेल तर मंथन करून दह्यातून ताकाचा भाग वेगळा करणे यालाच लोणी काढणे असे जसे म्हणतात, अथवा ज्याप्रमाणे शुद्ध सोने शोधण्यास अशोधित धातू निवडून त्यातून हिणकस धातू बाहेर काढावी लागते, पाण्यावरचे गोंडाळ हाताने एका बाजूला सारावे पण पाणी जसे आयते असते, किंवा आकाशातील ढगच गेले की आकाश स्वतः सिद्ध असतेच असते। वरील कोंड्याचा गुंडाळा झाडूनी केलिया वेगळा कणू घेता विरंगोळासे काई, तैसा उपाधि उपाहता शेवटू जेथ विचारिता, ते कोणा ते ही न पुसता निरुपाधिक। जैसे न संघणे वरी बाळापती सी रूप करी, बोलू निमाले पणे विवरी अचर्चाते। पै सांगणे आजोगे नव्हे तेथींचे सांगणे ऐसे आहे, म्हणोनी उपाधी लक्ष्मी नाही बोलिजे आदी। पाळीव्याची चंद्ररेखा निरुता दावा वया शाखा, दाविजे तेवी औपाधिका बोली या। धान्यावरील जो कोंडा असतो त्या कोंड्याचे आच्छादन झाडून वेगळे केले म्हणजे शुद्ध धान्य घेण्यास काही हरकत नाही। त्याप्रमाणे विचार करायला लागले असता अज्ञानादी उपाधी आणि त्या उपाधीच्या संबंधाने असणारे उपहित चैतन्य या दोहोंचा ज्या स्वरूपी शेवट होतो ते निरुपाधिक म्हणजे शुद्ध चैतन्य तेच निरुपाधिक रूप होय, हे कोणालाही न पुसता कळावे। नवीन लग्न झालेल्या लहान मुलीला वेगवेगळ्या पुरुषांचे नाव घेऊन हा तुझा नवरा का, हा तुझा नवरा का असे विचारले असता प्रत्येक नावाला ती नाही नाही म्हणून म्हणणारी मुलगी ज्या नावाच्या उच्चाराबरोबर लाजेने मुरकून गप्प राहते, त्या न बोलण्यातच ती आपला अमुक नवरा आहे असे दाखवून देते। त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म प्रपंच हा परमात्मा आहे का असे विचारले असता ती श्रुतीवधू तो प्रपंच परमात्मा नाही असे सांगते आणि शब्दांकडून व्यक्त न होणाऱ्या परमात्म्याचे स्वरूप लक्षण आले म्हणजे गप्प बसते आणि या गप्प बसण्यातच परमात्म्याच्या स्वरूपाला सुचविते। त्याप्रमाणे जे निरुपाधिक स्वरूप सांगण्याजोगे नाही ते स्वरूप सांगण्याचा असा हा प्रकार आहे, म्हणजे ते स्वरूप साक्षात शब्दांनी सांगता येत नाही म्हणून उपाधीचे वर्णन करणे हेच त्याचे सांगणे होय। उपाधीचे वर्णन करणे आणि हे नाही हे नाही हे नाही असे ज्याला लॉ ऑफ इलिमिनेशन म्हणतात, त्या लॉ ऑफ इलिमिनेशनचा वापर करून उपाधी सांगून निरुपाधिक वस्तूकडे लक्ष इंगित करणे, म्हणून लक्ष्मीपती जे श्रीकृष्ण ते प्रथम उपाधी सांगत आहे। शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्राची कोर नेमकी दाखवण्याकरता जशी झाडाची फांदी दाखवावी लागते त्याप्रमाणे हे उपाधीचे वर्णन करणे आहे। या झाडाची फांदी घेऊन चंद्राला दाखवणे याला शाखा चंद्र न्याय असे म्हणतात। एखाद्याला चंद्र दिसत नसेल तर त्या वाई शेप्ड अशी त्याची एक ब्रांच असते कुठल्याही झाडाची, त्या वाई शेप ब्रांचमधून एखाद्या लहान मुलांच्या समोर चंद्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे जेणेकरून त्या वाईच्या दोन दांड्यांमध्ये दिसणारी वस्तू त्याला चंद्र म्हणतात असं सांगण्याचा प्रयत्न असतो। त्याप्रमाणे हे निरुपाधिक स्वरूप सांगायच्या आधी देव उपाधी सांगत आहे आणि हा जो 15वा श्लोक आहे या श्लोकापासून याची सुरुवात होत आहे। उद्या 16वा श्लोक आपण घेणार आहोत। 16वा श्लोक थोडा मोठा असेल कारण त्याच्यामध्ये क्षर आणि अक्षर या दोन पुरुषांची चर्चा येणार आहे। आता पुरुषोत्तम योग म्हणण्याचं जे मुख्य कारण आहे ते हेच आहे की एक क्षर पुरुष असतो दुसरा अक्षर पुरुष असतो, पण या दोघांच्याही वरती एक तिसरा पुरुष असतो त्याला पुरुषोत्तम म्हणतात। तर ते कसं कसं होईल, ते कसं कसं असते हे उद्यापासून पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आज आपण इथेच विश्रांती घेऊ। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।